इट्स 93.5 वर रेड एफएम वर 8:32 मॉर्निंग नंबर 1 मध्ये रुद्र आहे तुमच्या सोबत आणि जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल हाच नामघोष आपल्या कानामध्ये आणि अक्षरशः मनामध्ये घुमतो आहे. कारण कालच्याला संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज त्यांच्या दिंडीचं दर्शन घेण्यासाठी भाविकांची रीघ लागली होती. दिंडी, वारकरी यात्रा या सगळ्या गोष्टी म्हटलं की असा उत्साह उल्हास भरून येतो. एकूणच पारंपरिक पद्धतीनं सगळं सेलिब्रेशन झालं. महानगरपालिकेच्या वतीनं पालखीचं स्वागत करण्यात आलं सावरकर तरण तलावापाशी. महापौर श्री अशोक मुर्तडक, उपमहापौर श्री गुरमीत बग्गा आणि सोबतच कितीतरी इतर नेते मंडळी आणि अधिकारी मंडळी या सगळ्यांनी ह्या स्वागत सोहळ्याला आपली हजेरी लावली. एकूणच माऊलींचं दर्शन घेतलं, सगळ्या वारकऱ्यांना नमस्कार घातला आणि मग आता वारी पुढं त्र्यंबकेश्वरी निघालेली आहे. अप्रतिमचा माहोल. एकूणच निवृत्तीनाथ महाराजांची ही जी दिंडी असते, ही जी पालखी असते, तिचं महत्त्व आपल्या शहराला सुद्धा खूप जास्त मोठं आहे. त्र्यंबकेश्वर आणि नाशिक या दोनही ठिकाणांमधलं अंतर फारच कमी आणि त्यातल्या त्यात अटॅचमेंट जी आहे ती फार मोठी आहे दोनही ठिकाणांची. त्यामुळे हा भक्तीचा सोहळा आता असाच रंगत जाणार आहे आणि त्यात रंग भरण्यासाठी एक सुंदरसा ट्रॅक सुद्धा प्ले करतो. गाणं म्हणणार होतो मी, चुकून ट्रॅक आलं. ट्रॅक काय गाणं काय दोन्ही बरोबर. पलट फ्रॉम मैं तेरा हिरो. सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम वर रुद्र आहे तुमच्या सोबत. बजाते राहो.